गणपतिकुं हवामहे कविं कवीनामुपवश्रवस्तमम् ज्येष्ठराज्यं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आणशृण्वन्नूतिभिः सीदसादनम् ॐ महागणपतये नमः श्रीगुरुभ्यो नमः हरिः शन्तमया गिरिशन्ताभिचाकषी यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवी शिवां गिरित्रतां कुरुमाहि गुंसि पुरुषं जगद् शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छावदामसि यथा नः सर्वमिच्छगदयक्ष्मगुं सुमना असत् अध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक् अहीकश्च सर्वाञ्जं भयत् सर्वाश्च यातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलः ये चेमातुं रुद्रा अभितोऽधिक्षुश्रिता सहस्रशो वैशागुं हेड ईमहे असौ यो वसत्पतिनीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः उतैनं विश्वाभूतानि सदृष्टो मृटयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अथो ये अस्य सत्त्वानोऽहं तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोरार्णियोर्जा याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वप अवदत्य धनुस्त्वगुं सहस्राक्षशतेषु ते निशीर्यशल्यानामुखा शिवो नः सुमना भव विच्यं धनुः कपत्तिनो विशल्यो बाणवागुं उता अनेशन् ಕರ್ಣಸ್ಯೇಷವ ಆಭುರಸ್ಯ ನಿಶಂಗತಿಃ ಯಾತೇ ಹೇತಿರ್ಮೀಡುಷ್ಟಮಹಸ್ತೇ ಬಭೂವತೇ ಧನುಃ ತಯಾಸ್ಮಾನ ವಿಶ್ವತಸ್ತ್ವಮಯಕ್ಷ್ಮಯಾ ಪರಿಭುಜ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತ್ವಾಯುಧಾಯ ನಾತಕಾಯ ಧೃಷ್ಣವೇ ಉಭಾಭ್ಯಾಂ ಉತತೇ ನಮೋ ಬಾಹುಭ್ಯಾಂ ತವ ಧನ್ವನಿ ಪವಿತೆ ಧನ್ವನೋ ಹೇತಿರಸ್ಮಾನ್ ವೃಣಕ್ತು ವಿಶ್ವತಃ ಅಥೋ ಯಿಶುಧಿಸ್ತವಾರಿ ಅಸ್ಮನ್ನಿಧೇಹಿತಂ ಶಂಭವೇ ನಮಃ ಭಗವನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಾಯ ಮಹಾದೇವಾಯ ತ್ರಯಂಬಕಾಯ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾಯ ತ್ರಿಕಾಗ್ನಿಕಾಲಾಯ ಕಾಲಾಗ್ನಿರುದ್ರಾಯ ನೀಲಕಂಠಾಯ ಮೃತ್ಯುಂಜಯಾಯ ಸರ್ವೇಶ್ವರಾಯ ಸದಾಶಿವಾಯ ಶ್ರೀಮನ್ಮಹಾದೇವಾಯ ನಮಃ Thank you.